लूक अध्याय 21. मग त्याने दृष्टी वर करून जे धनवान आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकीत होते त्यास पाहिले. त्याने एका दरिद्री विधवेलाही दोन टोल्या तिथे टाकीताना पाहिले. तेव्हा तो म्हणाला,
मी तुम्हास खरे सांगतो, या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकिले, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकिले. हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली.
मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे,
असे कित्येक बोलत असता त्याने म्हटले,
हे जे तुम्ही पाहता, त्यातला पाडला जाणार नाही असा दगडावर दगड राहणार नाही.
तेव्हा त्यांनी त्याला विचारिले,
गुरुजी, या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी या गोष्टी घडणार त्या काळचे काय चिन्ह?
तो म्हणाला,
तुम्ही फसू नये म्हणून जपा, कारण माझ्या नामाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे, आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या मागे लागू नका. लढाया व दंगे याविषयी तुम्ही ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी इतक्याने शेवट होत नाही.
तेव्हा त्याने त्यास म्हटले,
राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठे भूमिकंप, जागोजागी दुष्काळ व मऱ्या होतील, आणि भयंकर उत्पात व मोठी चिन्हे आकाशातून होतील. परंतु हे सर्व होण्या अगोदर ते तुम्हावर हात टाकतील व तुमचा छळ करतील, तुम्हा सभास्थाने व बंदीशाळा यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी यास पुढे माझ्या नामामुळे नेतील. हे तुम्हास साक्ष देण्यास कारण होईल. यास्तव उत्तर कसे द्यावे याविषयी पूर्वी विचार न करण्याचा निर्धार मनात ठेवा, कारण मी तुम्हास अशी वाचा व बुद्धी देईन की ती अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हास धरून देतील, तुमच्यातील कित्येकास जीवे मारवितील, आणि माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल. ह्यावर यरुशलेमास सैन्यांचा वेढा पडत आहे असे पहाल तेव्हा त्याचा विध्वंस जवळ आला आहे असे समजा. त्या समयी जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमात असतील त्यांनी बाहेर जावे, व जे शिवारात असतील त्यांनी त्यात येऊ नये, कारण सर्व लिहिलेल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या स्तन पाजणाऱ्या असतील त्यांचे दुःख फारच होणार, कारण देशावर मोठे संकट येईल व या लोकांवर क्रोध होईल. ते तरवारीच्या धारेने पडतील, त्यास बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि विदेशांचे काळ पूर्ण होत तोपर्यंत विदेशी लोक यरुशलेमास पायांखाली तुडवितील. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यात चिन्हे होतील, आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मूर्छित होतील. आकाशातील बळे डळमळतील. त्याकाळी लोक मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघारूढ होऊन येताना पाहतील. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा नीट उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमची मुक्तता समीप आली आहे.
त्याने त्यास दाखला सांगितला.
अंजीर व सर्व झाडे पहा, ती फुटू लागली, म्हणजे तुम्ही ते पाहून आपणच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच या गोष्टी होताना पाहाल तेव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीची होतील, परंतु माझी वचने नाहीची होणारच नाहीत. तुम्ही आपणास सांभाळा, नाहीतर कदाचित गुंगी, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे जड होऊन तो दिवस पाशाप्रमाणे अकस्मात तुम्हावर येईल, कारण तो अवघ्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सर्व लोकांवर तसाच येईल. तुम्ही तर या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.
तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्रीस बाहेर जाऊन जैतुनांचा डोंगर या नावाच्या डोंगरावर राहत असे. सर्व लोक त्याचे श्रवण करावयास मोठ्या पहाटेस त्याचकडे मंदिरात येत.